अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत असलेली राज्य मराठी विकास संस्था ही भारतात कार्यरत असलेल्या अन मराठी माणसांसाठी कार्यरत असलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून त्यांना अनुदान देऊन मराठी भाषाविषयक काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असते। शासन स्तरावरून त्यांच्या या कामकाजाची दखल घेतली जाते। या उपक्रमाचा भाग म्हणून आम्हीही या संस्थांच्या कार्याला आपल्या या कार्यक्रमातून प्रसिद्धी देत आहोत, श्रोत्यांपर्यंत त्यांचं काम पोचवत आहोत। आज आपण आपुलकी महाराष्ट्र मंडळ भोपाळ इथले अध्यक्ष अरविंद खोडके सर यांच्याशी संवाद साधून आपुलकी महाराष्ट्र मंडळ या संस्थेच्या कामकाजाची माहिती घेणार आहोत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत।
नमस्कार
सर, आपुलकी महाराष्ट्र मंडळ ही नेमकी कधी स्थापन झाली संस्था, या संस्थेच्या कामाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि किती सभासद असतील आपले आत्ता?
आपुलकी महाराष्ट्र मंडळाची स्थापना 1998 मध्ये केली आहे। आमचं क्षेत्र अवका भोपाळचं जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आमचं काम असतं आणि स्थापनाचा उद्देश हा आहे की मराठी भाषिकांना मराठी संस्कृती आणि भाषा याची जोपासना कशी करावी आणि त्याचा प्रचार प्रसारसाठी आम्ही कार्य करत असतो। त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम आणि जे काही मराठी संस्कृतीशी संबंधित काही कार्यक्रम असतात ते लोक आम्ही ते आयोजन करतो। आमचे सदस्य जवळपास 400 आसपास सदस्य आहे।
सर मग आपले जे हे सदस्य आहे हे स्वतः या कामकाजामध्ये भाग घेतात की नेहमी आपण बाहेरून काही कार्यक्रम बोलवतात आणि कशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फे घेतले जातात?
सदस्यांना आम्ही आमच्या सदस्यांपैकीच काही कार्यक्रम सादर करणारे असतील तर त्यांना आम्ही अगोदर वाव देतो आणि काही विशेष मोठे कार्यक्रम असल्यास मुंबई पुणे नागपूर इथनही इंदोर आहे, जबलपूर आहे, ग्वालियर आहे, इथनही लोकांना आम्ही कलाकारांना किंवा विशिष्ट अतिथींना आमंत्रित करतो कार्यक्रमांसाठी। सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सुगम संगीताचे आहे, लोकधारा आहे, नाटक आहे, बाल संस्कार वर्ग आहे, रांगोळी प्रतियोगिता आहे, साहित्याचे कार्यक्रम आहे आणि काही कार्यशाळा पण घेतो।
आतापर्यंत कशा प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या आपण?
आम्ही काव्यासाठी कार्यशाळा घेतलेल्या आहे, बाल संस्कार वर्गाचे कार्यशाळा घेतो, त्याच्याबरोबर अभिनयाच्या सुद्धा कार्यशाळा आम्ही आयोजित केलेल्या आहे आणि आता आम्हाला कथाकथनसाठी पण आम्ही कार्यशाळाचं आयोजन करणार आहे।
मग या कार्यशाळांसाठी जे मार्गदर्शन करणारे असतात तर हे नामांकित लोक कुठून, महाराष्ट्रातून येतात किंवा कसे, म्हणजे आपल्यातलेच काही लोक मार्गदर्शन करत असतात त्यांना?
आम्ही मुख्य म्हणजे प्रयत्न हे करतो की मध्य प्रदेशातल्या व्यक्तींना आमंत्रित करावं, हा आमचा पहिला प्रयत्न असतो। आम्हाला त्याच्यामध्ये मिळूनही जातात, जसं नाटकाचे आम्हाला काही वर्कशॉप घ्यायचे असतील, कार्यशाळा घ्यायची असतील तर राजन देशमुख आहे, रमेश भिडे आहे, रमेश भिडे ठाणे तुमचे मुंबईचेच आहे, श्रीराम जोगे इंदोरचे, या लोकांचा आम्हाला सहयोग मिळतो। काव्यासाठी सुद्धा इंदोरून आम्हाला काही कवीचा सहयोग मिळतो, कथा लेखनसाठी सुद्धा सहयोग मिळतो आम्हाला, तसं आम्ही या हिशोबाने कार्यक्रम आयोजित करतो।
सर खूपच छान, कारण की स्थानिक लोकांनी त्यामध्ये सहभाग घेणं आणि असे विविध उपक्रम राबवणं ही खूप छान गोष्ट आहे, त्यामुळे त्यांचा मराठी भाषेशी आणि एकंदरीतच मराठी संस्कृतीशी संबंध राखला जातो, वाढवला जातो. तर या कार्यशाळांमध्ये युवक आणि कुमार मुलं किंवा लहान मुलं यांचा सहभाग कसा असतो?
आमचा प्रयत्न असतो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. आता जसं रांगोळी प्रतियोगिता आहे, त्याच्या जवळजवळ आम्हाला 70-80 विद्यार्थ्यांचा सहयोग मिळतो, शाळा आणि कॉलेज दोन्हीचे. आणि बाल संस्कार वर्गही घेतो, ते तर मराठीतच घेतो. आला इकडे मराठी शाळा नाहीये, पण घरामध्ये मराठी भाषा बोलली गेली पाहिजे आणि लहान मुलांना त्याचे मराठी भाषेचे ज्ञान मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो. म्हणून आम्ही बाल संस्कार वर्ग आणि नाटकाचे वर्ग पण घेतो लहान मुलांसाठी, बाल नाट्यांचे. त्याच्यामध्ये आम्हाला सहयोग मिळतो. जवळजवळ 25-30 आम्हाला कॅन्डिडेट त्याच्यात मिळून जातात. आणि नाटकाचं मंचन जे आहे, आम्ही आमच्या स्थानिक कलाकारांनाच त्याच्यासाठी वाव देतो. त्यांना त्याच्यातनं लेखकही तेच, दिग्दर्शकही तेच, संगीतकारही त्यांच्यात मधून घेतो. लेखकच्यासाठी पण त्या आमच्या सदस्यांपैकीच त्यांच्याचकडनं आम्ही कार्य करावून घेतो. आमचा उद्देश हाच आहे की आम्हाला जी संस्कृती आहे त्याची जोपासना करायची आहे. आम्हाला आम्ही असंच तयार करतो सदस्यांना. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकांमध्ये काही ना काही गुण असतातच. सुगम संगीताच्या स्पर्धा आम्ही आयोजित करतो किंवा सुगम संगीताचे कार्यक्रम करतो, तर स्थानिक लोक कलाकारांना आम्ही चान्स देतो त्याच्यामध्ये सुगम संगीतासाठी. आता लोकधारामध्ये महाराष्ट्राचं कल्चर आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या प्रकारचे आम्ही नृत्याचे पीसेस त्याच्यामध्ये आम्ही घेतो. जवळजवळ 3 घंट्याचा कार्यक्रम वर्षातनं एकदा किंवा दोनदा आमचे असतात त्याच्यामध्ये लोकधारामध्ये. त्याच्यामध्ये कोळी नृत्य आहे, गोंधळ आहे, किंवा भजनाचे जे प्रकार आहे ज्याच्यावर नृत्य केलं जातं असे घेतो आम्ही. आणि लावणी आहे, असे बरेच काही त्याच्यावर काही मध्य प्रदेशाच्या ज्या लोकभाषा आहेत त्याचाही त्याच्यामध्ये समावेश करायचा आमचा प्रयत्न असतो.
खूप छान सर. मग आपण हे मराठी भाषेचे प्रोग्राम करतात, तर आपण म्हणालात आत्ता त्याप्रमाणे मग त्या हिंदी भाषिक लोकांचाही आपल्या कार्यक्रमांमध्ये समावेश होतो आणि त्यांना आवडतं का? आपल्या पण काही मराठी संस्कृतीचे लावणी, गोंधळ किंवा ह्याच्यामध्ये भाग घेणं, किंवा ते पण आपल्या कार्यक्रमाला येत असतात का?
ते लोक सुद्धा येतात आणि अगदी आवडीने त्यांना म्हणजे वाट पाहत असतात की आम्ही केव्हा असे कार्यक्रमचे आयोजन करू आणि त्याच्यात त्यांची उपस्थिती त्यांना चांगली वाटते आणि ते त्यांना आवडतात. म्हणून आम्हालाही असं वाटतं की नाही, त्या लोकांनी भाव द्यायला पाहिजे. काही वेळेस नाटकामध्ये सुद्धा आम्ही हिंदी कलाकारांना घेतलेले आणि ते मराठी भाषेत चांगले डिलिव्हरी देतात ते आम्हाला. ते तोही एक प्रयत्न असतो आमचा.
सर, आपल्या संस्थेमध्ये महाराष्ट्रातले कोणी नामांकित व्यक्ती कला, साहित्य, समाजसेवा, चित्रपट, नाट्य यातले आलेले आहेत का आणि त्यांना कसं वाटलं म्हणजे तिथे आल्यानंतर?
एक तर अशोक नायगावकर जे विनोदी कार्यक्रम सादर करतात
कविता,
त्यांना आम्ही 2-3 वेळा बोललेलो आहे. डॉक्टर श्रीकांत तारे आहे, ते कथाकथन आणि विनोदी काही साहित्य चित्र प्रस्तुती देतात. असे सुषमा ठाकूर आहे, त्या सुद्धा मुंबईच्या आहे, त्यांचेही आम्ही साहित्याचे कार्यक्रम ठेवलेले आहे. आशुतोष अडोणी नागपूरचे लेखक आहे, एक कथाकार आहे. प्रकाश एदलाबादकर आहे, तेही कथाकार आहे. त्यांना आम्ही कथा सादर करायला किंवा व्याख्यानासाठी सुद्धा बोलवतो. कल्पना देशपांडे आहे पुण्याच्या, त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. निलय वैद्य पुण्याचे, त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे 3-4 वेळा. डॉक्टर श्रीराम पंडित ठाण्याचे आहे, ते गीतावरती आपले कार्यक्रम देतात आणि त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. गीत महाभारत म्हणून कार्यक्रम देतात ते. वयोवृद्ध आहे, जवळजवळ 88 वर्षाचे आहे ते. पण एक वर्षातनं एखाद दिवस तरी आम्ही त्यांना बोलवतो. सावरकर जयंतीला व्याख्यान असतात, शिवाजी जयंतीला व्याख्यान ठेवतो आम्ही. व्याख्यानाचे असे वर्षातनं 3 किंवा 4 कार्यक्रम असतात. साहित्यकारांचे सुद्धा 3 किंवा 4 कार्यक्रम ठेवतो. त्याच्याबरोबर नाटककार राजन देशमुख यांना आम्ही नाटक आणि साहित्याचा काय संबंध आहे त्याच्यावरती व्याख्यानासाठी बोलवलो. अशा लोकांना आम्ही बोलवतो.
सर, खूपच छान. वेगवेगळ्या प्रकारची ही कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फे होत असतात, पण सगळ्या संस्थांपुढे एक निधीची चणचण असते. तर अशा वेळेला आपण फंडिंग कसं करतात या सगळ्यासाठी?
एक तर आम्ही गणपती उत्सवात जो वर्गणी येते आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये आम्हाला वर्गणी मिळते, त्याच्यातनं आम्ही 1.5 लाख रुपये गणपती उत्सवात आमचे खर्च होतात. काही निधी आम्हाला आवरून ठेवावा लागतो कारण काय की जसं मराठी भाषा विकास मंडळ आहे मुंबईचे तुमचे, त्यांच्याकडनं आम्हाला 2 लाख रुपये कधी 1.5 लाख रुपये अशी सहायता मिळते. आम्ही त्यांना बजेट पाठवतो आमचं, त्या हिशोबाने आम्हाला मिळतात. असंच सांस्कृतिक प्रोग्रामसाठी मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागही आम्हाला 50,000, 60,000, 1 लाख रुपयापर्यंत निधी आम्हाला मिळते, अनुदान मिळतं. तसंच मध्य प्रदेश शासनाची मराठी साहित्य अकादमी यांच्याकडनं आम्हाला वर्षातनं 2 कार्यक्रम मिळतात. तसंच मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ आहे त्यांच्याकडनंही आम्हाला कार्यक्रम, आम्ही दोन्ही संस्था मिळून आम्ही कार्यक्रम करतो. तर मी मध्य प्रदेश मराठी साहित्य संघातही सहसचिव आहे, तर मला त्याचंही एक बेनिफिट मिळतं मला.
सर, आता हे जे विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फे राबवले जातात याच्यामध्ये महिलांचा सहभाग कसा असतो?
त्याच्यात जवळजवळ 60% आम्हाला महिलांचा सहभाग असतो कार्यक्रमांमध्ये, आणि त्याच्यातनंच आम्ही आमचे सचिव सुद्धा महिला आहे. आमच्या इथे कार्यकारिणीमध्ये 25 ची कार्यकारिणी आहे, त्याच्यातनं 13 जवळजवळ महिलाच आहे त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या आपापल्या कार्यक्षेत्रात म्हणजे नोकरी व्यवसाय करून आम्हाला वेळ देतात आणि कार्यक्रम सादर करायसाठी किंवा अरेंज करायसाठी आम्हाला खूप हेल्प करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त महिलांचा अलग सहयोग असतो संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये. आणि याच्याबरोबर आमचा एक प्रश्नोत्तरीचा आम्ही एक कार्यक्रम करतो, मराठी प्रश्नोत्तरीचा. त्याचे तोही कार्यक्रम आमचा यशस्वी असतो, तो वर्षातून आम्ही एकदा करतो.
कोणत्या प्रकारचे प्रश्नोत्तर असतात?
प्रश्नोत्तरी आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड किंवा मराठी भाषेशी संबंधित किंवा काही सामान्य ज्ञान असतं त्याचे कव्हर करतो आम्ही त्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर दुसरे कार्यक्रम आमचे कोशिश असते की लोकांनी त्यात यायला पाहिजे, म्हणजे आकर्षण असलं पाहिजे, त्यामुळे म्हणून याच्यासाठी जॉईंट सुद्धा कार्यक्रम आम्ही करतो.
सर, आगामी उपक्रम आपण कोणते राबवणार आहात किंवा आपल्या संस्थेतर्फे आपल्या काय योजना आहेत की कशा प्रकारचे कार्यक्रमांमध्ये अजून आपण सुधारणा करू शकतो किंवा अधिक विविधता देऊ शकतो?
आगामी कार्यक्रम आता आमचा अभिनयाची कार्यशाळा आहे आणि नाटकाची कार्यशाळा, या अभिनय आणि नाटक याची कार्यशाळा आहे आयोजन करणार आहे.
खूपच छान. आज आपण इथं आलात आणि आपुलकी महाराष्ट्र मंडळ इथल्या संस्थेचं काम कसं चालतं, आपल्या आगामी योजना याविषयी आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क करा, aaplimaratha210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.